यिर्मयाह अध्याय 50 बाबेल देश व खासद्यांच्या लोकांविषयी हे वचन परमेश्वरांनी यिर्मयाह संदिष्टाच्या हाती सांगितले. राष्ट्रात घोषणा कर व ऐकू येईल असे सांग. निशाण उंच करा आणि ऐकू येईल असे सांगा. गुप्त ठेवू नका. म्हणा, बाबेल घेतली आहे, बेल लज्जित झाली आहे, मर्दोक मोडला आहे, त्यांच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्यांचे पुतळे मोडले आहेत. उत्तरेकडचे एक राष्ट्र तिच्यावर विरुद्ध उठली आहे. ते तिचा देश ओसाड करील. तिच्यात कुणी एक मनुष्य किंवा पशु राहणार नाही. ते दूर पळून जातील. परमेश्वर असे म्हणतो, त्या दिवसात आणि त्यावेळी इस्रायलचे व यहुदाचे लोक एकत्र येऊन बरोबर रडत जातील आणि परमेश्वर आपला देव याला शोधतील. ते सेनेची वाट विचारतील व ते त्या दिशेने चालायला सुरुवात करतील. ते जातील आणि म्हणतील, जो कधी मोडला जाणार नाही अशा सर्व काळच्या कारणे आपण स्वतः परमेश्वराचे जोडणे जाऊ. माझे लोक हरवलेला कळप असे झाले आहेत. त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना डोंगरात भटकविले आहे. त्यांनी त्यांना टेकड्या टेकड्यातून फिरवले आहे. ते गेले, ते कोठे राहत होते ती जागा ते विसरले. प्रत्येक जण जो कुणी त्यांच्याकडे बाहेर गेला त्यांनी त्यास खाऊन टाकले. त्यांचे शत्रू म्हणाले, आम्ही दोषी नाही, कारण परमेश्वर त्यांचे खरे राहण्याचे ठिकाण आहे. परमेश्वर जो त्याच्या पूर्वजांची आशा, त्याच्या विरुद्ध त्यांनी पाप केले आहे. बाबेलच्या मध्यापासून भटका आणि खासद्यांच्या देशातून निघून जा. जसे कळपाच्या पुढे चालणारा एडका तसे तुम्ही व्हा. कारण पहा, मी उत्तरेकडे मोठ्या राष्ट्रांचा समूह उठवून बाबेल विरुद्ध आणीन आणि ते सज्ज होऊन येतील. ते तिच्या विरुद्ध स्वतः तेथे बंदोबस्त करतील. तेथपासून ते बाबेल जिंकून घेतला जाईल. त्यांचे बाण निपुण वीरासारखे आहेत. ते व्यर्थ होऊन परत येत नाही. खासद्यांची लूट होईल. जे कोणी त्यांना लुटेल तो तृप्त होईल, असे परमेश्वर म्हणतो. माझे वतन लुटणाऱ्यांनो, तुम्ही आनंद उत्सव करता. जसे तुम्ही वासरू त्याच्या कुरणात सभोवती पाय आपटत उड्या मारते, बळकट घोड्याप्रमाणे किंकाळता, तर तुमची आई अत्यंत लज्जित होईल. जी कोणी तुला जन्म देणारी तिला लाज वाटेल. पहा, ती राष्ट्रात शुस्त्र रान कोरडी भूमी आणि वाळवंट होईल. परमेश्वराच्या क्रोधामुळे बाबेलात वस्ती होणार नाही, परंतु संपूर्ण उद्ध्वस्त होईल. बाबेल शेजारून जो कोणी जाईल तो प्रत्येक जण तिच्यामुळे कंप पावेल आणि तिच्या सर्व जपामुळे फुत्कार टाकेल. तुम्ही सर्व बाबेल विरुद्ध स्वभोवती मांडणी करून सज्ज व्हा. प्रत्येक जण जो कोणी धनुष्य वाकवतो त्याने तिच्यावर मारा करावा. तुमची एकही बाण राखून ठेवू नका, कारण तिने परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. तिच्या विरुद्ध तिच्या सर्व स्वभावतली विजयाची अरुळी मारा. तिने आपले सामर्थ्य समर्पण केले आहे. तिचे बुरुज पडले आहेत, तिच्या भिंती पडल्या आहेत, कारण हा परमेश्वराचा सूड आहे. तिच्यावर सूड घ्या. तिने जसे दुसऱ्या राष्ट्रांना केले तसे तिचे करा. बाबेल मधील पेरणारा आणि कापणीच्या वेळी विळा चालवणारा या दोघांचा नाश करा. जुलमाच्या तलवारीमुळे ते प्रत्येक जण आपल्या लोकांकडे वळतील. त्यांना आपल्या देशाकडे पळून जाऊ द्या. इस्रायल विखुरलेला मेंढरू आहे आणि सिंहाने दूर पळून न्यावले आहे. प्रथम आशुराच्या राजाने त्यास खाल्ले. मग यानंतर बाबेलचा राजा नबुकदनेस्सर यांनी त्याचे हाडे मोडून टाकली आहेत. म्हणून सैन्याधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, पहा, जसे मी आशुराच्या राजाला शिक्षा केली तसे मी बाबेलच्या राजाला व देशाला शिक्षा करणार आहे. मी इस्रायलाला त्याच्या मातृभूमीत स्थापित करीन. तो कर्मेल व बाशानवर चरेल. नंतर तो इफ्राईम व गिलाद येथील डोंगराळ प्रदेशात तृप्त होईल. परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात आणि त्यावेळी इस्रायलाचा अपराध शोधण्यात येईल, पण काहीच सापडणार नाही. मी यहुदाच्या पापाविषयी चौकशी करील, पण काहीच सापडणार नाही, कारण मी ज्यांना शेष असे राखून ठेवील त्यांना क्षमा करील. परमेश्वर असे म्हणतो, मराथाईम देशाविरुद्ध उठ, त्याच्याविरुद्ध आणि पकोडच्या रहिवाशांविरुद्ध चढाई कर. त्यांच्यावर तलवार ठेवून आणि त्यांचा संपूर्ण नाश करा. मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट कर. युद्धाचा मोठा आवाज आणि देशात प्रचंड नाश होत आहे. सर्व देशांचा हातोडा कसा मोडून तोडून टाकला आहे आणि नाश झाला आहे. राष्ट्रामध्ये बाबेल कसा ओसाड झाला आहे. हे बाबेला, मी तुझ्यासाठी सापळा रचला आहे. तू पकडला गेला आहे आणि तुला समजेल नाही. तू सापडलास व पकडला गेलास. आतापर्यंत तू परमेश्वराविरुद्ध भांडलास. परमेश्वराने आपले शास्त्रगार उघडले आहे आणि आपली हत्यारे त्याने बाहेर आणली आहेत, कारण त्यास आपला क्रोध अंमलात आणायचा आहे. कारण प्रभू सैन्याधीश परमेश्वर यास खासद्यांच्या देशात कार्य करायचे आहे. दूरवरून तिच्यावर हल्ला करा. तिचे धान्याची कोठारी उघडा आणि धान्याच्या राशीप्रमाणे त्याचे ढीक करा. तिचा अगदी नाश करा. तिच्यातील कोणालाही सोडू नका. तिचे सर्व बैल मारून टाका. त्यांना खाली कतलीची जागा पाठवा. त्यांना हाय हाय, कारण त्यांचे दिवस आले आहेत, कारण त्यांच्या शिक्षेची वेळ आली आहे. बाबेल देशामधून जे कोणी वाचलेले आहेत ते पळून जात आहेत. त्यांचा आवाज येथे आहे. तो आवाज ते आमचा देव परमेश्वर याचकडून सूड त्याच्या मंदिराविषयी चा सूड सिनेस कळवीत आहे. बाबेल विरुद्ध जो कोणी त्यांचे सर्व धनुष्य वाकवणारे धनुर्धारी यांना हुकूम द्या, त्यांच्या विरुद्ध तळ द्या आणि कोणालाही निष्ठू देऊ नका. तिने जे काही केले त्याची परतफेड करा. तिने जे माप वापरले तिला तसेच करा, कारण तिने परमेश्वरास इस्रायलाचा पवित्र प्रभू याची आवज्ञा केली. म्हणून तिचे तरुण पुरुष नगरातल्या चौकात पडतील आणि तिचे सर्व लढणारे त्या दिवसात नाश होतील, असे परमेश्वर म्हणतो. हे गर्विष्ठा, पहा मी तुझ्या विरुद्ध आहे, असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हे गर्विष्ठा, तुझा दिवस आला आहे, मी तुला शिक्षा करण्याची वेळ आली आहे. म्हणून गर्विष्ठ अडखळून पडेल, तिला कुणी उठवणार नाही. मी तिच्या नगरात आग पेटवीन, ती आग तिच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीला खाऊन टाकेल. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, इस्रायली लोक यहुदी लोक यावर बरोबर एकत्र जुलूम होत आहेत. ज्या सर्वांना त्यांनी पकडून नेले आहे त्यांना अजून धरून ठेवले आहे. त्यांचा उद्धार करता समर्थ आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे. तो खचित त्यांचा वाद चालविल, म्हणजे मग तो देशास विसावा देईल व बाबेलच्या राहणाऱ्यावर संघर्ष आणील. परमेश्वर असे म्हणतो, खासद्यांच्या विरुद्ध, बाबेलच्या राहणाऱ्यांविरुद्ध तिचे नेते व तिचे ज्ञानी माणसे यावर तलवार आली आहे. जे कोणी भविष्यासाठी वचन सांगतात त्यांच्या विरुद्ध तलवार आली आहे, याकरिता की ते आपल्या मूर्खप्रमाणे प्रगट करतील. तिच्या सैनिकाविरुद्ध तलवार येत आहे, अशा रीतीने तर दहशतीने भरतील त्यांच्या घोड्याविरुद्ध त्यांच्या रथावर. आणि बाबेलमध्ये जो कोणी लोक राहतात त्या सर्वांवर तलवार आली आहे. ते स्त्रियासारखे असे होतील, तलवार तिच्या भंडारावर आली आहे आणि ती लुटली जाईल. तलवार तिच्या पाण्याविरुद्ध येईल, मग ते कोरडे होईल, कारण ती कवडीमोल मूर्तीचा देश आहे आणि त्या लोकास त्यांचा भयंकर मूर्तीविरुद्ध वेडे झाले आहेत. यास तो रानटी पशु कोल्ह्यासहित येथे वस्ती करतील आणि तरुण शहामृग येथे राहतील, कारण सर्व काळी तिच्यात पुन्हा कुणी कधी राहणार नाही, पिढ्यानपिढ्या तिच्यात कोणी वस्ती करणार नाही. परमेश्वर असे म्हणतो, देवाने जसा सदोम गोमोरा आणि त्याच्या शेजारी यांचा नाश केला त्याप्रमाणे तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तिच्यात राहणार नाही. पहा, उत्तरेकडून लोक येत आहेत, कारण एक महान शक्तिशाली राष्ट्र आणि पुष्कळ राजे दूर देशातून उठत आहेत. ते धनुष्य व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत आणि त्यांच्याजवळ दया नाही. त्यांचा आवाज समुद्राप्रमाणे गर्जना आहेत आणि आगे बाबेलच्या कडने ते घोड्यानुस्वार होऊन लढणाऱ्या मनुष्याच्या स्वरूपात तुझ्याविरुद्ध येत आहेत. बाबेलच्या राजाने त्यांचे वर्तमान ऐकले आहे आणि त्याचे हात विपत्तीने गळले आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्यास वेदनेने वेढले आहे. पहा, जसा सिंह यार्देनच्या दाट धुडपातून बाहेर येतो तसा तो मजबूत वस्तीवर येईल, कारण ते एकाएकी तिच्यापासून पळून जातील असे मी करीन. आणि जो मी निवडलेला आहे त्यास तिच्यावर नेमून ठेवील, कारण माझ्यासारखा कोण आहे आणि मला कोण आज्ञा देईन आणि कोणता मेंढपाळ माझ्या समोर उभा राहील. तर बाबेलाविरुद्ध परमेश्वराने जी योजना ठरवली आहे ती खासदेंच्या देशाविरुद्ध जे संकल्प केले आहेत तेही ऐका. ते खचित कळपातील लहानांना देखील ओढून नेतील. त्यांचे कोरोनाचे देश नाशाची जागा होईल. बाबेल जिंकून घेण्याच्या आवाजाने पृथ्वी हादरेल आणि त्यांच्या दुःखांची आरोळी राष्ट्रामध्ये ऐकायला येईल.